नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपली इतिहासीक आनी पयलेच खेपेची क्रोएशियाची अधिकृत भेटीत चार समजिकायेच्या कबलातीचेर सय केल्या. इराण आनी इस्रायला मदीं सुरू आशिल्ल्या संघर्शान इबाडिल्ली परिस्थिती लक्षांत घेवन भारत आनी इराणांतल्यान भारतीय नागरिकांक भायर काडपाक ऑपरेशन सिंधू सुरू केला. सरकार ह्या वर्सा 15 ऑगस्टा पासून 3,000 रुपयांचो फास्टॅग आधारीत वर्सुकी पास सुरू करता. सुरेश एरेट हांच्या देसी उन ह्या एनिमेशन चित्रपटान फ्रान्सातल्या एनएसी इंटरनॅशनल एनिमेशन फेस्टिवल 2025 सर्वोत्कृष्ट कमिशन फिल्मा खातीर ज्युरी पुरस्कार जिखला. मलेशियात आशियाई स्कॉश चॅम्पियनशिपात जपानाच्या टोमोटाका इंडोचेर 3-0 असे जैत मिळून भारताचा वेलावन सेंथिल कुमारान उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपली इतिहासीक आनी पयलेच खेपेची क्रोएशियाची अधिकृत भेट सोपयल्या आनी ते परतुपाच्या वाटेर आसात. उच्चस्तरीय बसकांनी भरिल्ल्या ह्या भेटींतल्यान भारत क्रोएशियाचे संबंध लक्षणीय वाडले आनी फुडाऱ्याच्या धोरणात्मक सहकाराची बुन्याद घाली. मध्य आनी आग्नेय युरोपीय देशातल्या एका दिसाच्या भेटीवेळार प्रधानमंत्री मोदी हांणी क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेनकोव्हिच हांचे कडेन बास्की डोरी हांगा प्रतिनिधीमंडळ पातळीचेर व्यापक उलोवणी केली. जागतिक शांतताय, लोकशाय मूल्य आनी वेपार, तंत्रगिन्यान आनी संस्कृतायेतल्या वाडट्या सहकार्याचेर सामायिक वचनबद्धताय हाचेर दोनूय फुडाऱ्यांनी संयुक्त पत्रकार विधान निवेदन जारी करून भर दिलो. युरोपात असू वा आशियाय असू झुजाच्या मैदानाचेर उपाय मेळूंक शकना अशें सांगून मोदी हांणी संघर्श शांततायेन सोडोवपा खातीर खर समर्थन केलें. संवाद आनी मुत्सेदगिरी हो एकूच कार्यक्षम मार्ग अशें तांणी सांगलें. संबंध घटमूट करपाच्या दिकेन व्हड पावल म्हणून दोनूय देशांनी चार समजिकायेच्या कबलातीचेर सय केल्या. दुसऱ्या म्हत्वाच्या कार्यावळीत प्रधानमंत्री मोदी हांणी क्रोएशियाचे अध्यक्ष झोरन मिलानोव्हिच हांचे कडेन वेगळी बसका घेतली. दोनूय फुडाऱ्यांनी सौहार्दपूर्ण आनी दूरदर्शी उलोवणी करून द्विपक्षीय संबंध घटमूट करपाक आपल्या सामायिक दृश्टिकोनाचो पुनरुच्चार केला. इराण आनी इस्रायला मदीं सुरू आशिल्ल्या संघर्शान इबाडिल्ली परिस्थिती लक्षांत घेत भारत आनी इराणांतल्यान भारतीय नागरिकांक भायर काडपाक ऑपरेशन सिंधू सुरू केला. पयले पाल म्हणून तेहरानातल्या भारतीय दूतावासान काल उत्तर इराणांतल्यान 110 भारतीय विद्यार्थ्यांक सुरक्षीतपणान आर्मेनियात पावपाक मदत केली. इराण आनी आर्मेनियातल्या भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाला हे विद्यार्थी रस्त्या वटयां आर्मेनियाची राजधानी येरेवनाक केले. परराष्ट्र मंत्रालयान एका निवेदनात म्हळां की हे विद्यार्थी दनपारा एका विशेष विमानान येरेवनसान भायर सरले आनी ऑपरेशन सिंधूच्या सुरवातीच्या पांवड्याचो भाग म्हणून नवी दिल्लीत पावले. मंत्रालयान म्हळां की निर्वासन प्रक्रियेच्या सुरळीत सोयी खातीर भारत सरकार इराण आनी आर्मेनिया सरकाराचे आभारी आसा. भारत परदेशातल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेक सर्वोच्च प्राधान्य दिता. चालू आशिल्ल्या मोहिमेचो एक भाग म्हणून इराणातलो भारतीय दूतावास व्हडा संख्येन भारतीय नागरिकांक वाडट्या धोक्याच्या झोनातल्यान देशातल्या त्या तुलनेत सुरक्षित भागात व्हरता आनी त्या उपरांत उपलब्ध आनी व्यवहार पर्यायांचो वापर करून तांकां भायर काडपाक मदत करता. सरकार ह्या वर्सा 15 ऑगस्टा पासून 3,000 रुपयांचो फास्टॅग आधारीत वर्सुकी पास सुरू करता, जाका लागून देशभरातल्या राष्ट्रीय म्हामार्गार सहज आनी किफायतशीर प्रवास करपाक मेळटलो. हो वर्सुकी पास सक्रिय जाल्ल्यापासून 1 वर्सा खातीर वा 200 फेऱ्या मेरेन आसतलो. हो पास फक्त कार, जीप आनी व्हॅनी सारख्या गैरवेवसायीक खासगी वाहनां खातीर डिझायन केला. सोशल मिडिया पोस्टात रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी ही घोशणा केली आनी सांगले की हे पावल त्रासमुक्त म्हामार्ग प्रवासाच्या दिशेन एक परिवर्तनकारी पावल आसतलें. तांणी मुखार सांगले की सक्रीयकरण आनी नूतनीकरणा खातीर एक समर्पीत रोखडेच राजमार्ग यात्रा एपाचेर तशेंच भारतीय राष्ट्रीय म्हामार्ग प्राधिकरण आनी रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसायटीचेर उपलब्ध करतले. मंत्र्यान सांगले की हे धोरण 60 किलोमिटराच्या श्रेणीतल्या टोल प्लाझा बद्दलची दीर्घकालीन चिंता पयस करता आनी एकाच परवडपी वेव्हारावरवीं टोल पेमेंट सुलभ करता. गडकरी हांणी म्हळें की प्रतिक्षा वेळ कमी करून, गर्दी कमी करून आनी टोल प्लाझावेलो वाद कमी करून वर्सुकी पास लाखांनी खासगी वाहन मालकांक जलद आनी सुरळीत प्रवास अनुभव दिवपाचे उद्दिष्ट बाळगिता.
अनेक दिनों से लोगों की टोल के बारे में काफी तकरार थी. सरकार ने जो निर्णय किया है वो बहुत बड़े प्रमाण पर जनता को राहत देने वाला है. जिसमें 3,000 रुपए में जो पास है साल भर का, उसकी अगर टोल पे किया जाएगा तो उसकी कीमत कम से कम 10,000 से ज्यादा रुपए का टोल देना पड़ता था, वो केवल 3,000 रुपए में होगा. और ये जो वैलिडिटी है, एक साल में 200 ट्रिप वो क्रॉस कर सकते हैं.
रस्तो येरादारी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी नवी दिल्लीत रस्तो अपघातांतल्या बळींक रोख रकमेचो उपचार दिवपाक देशव्यापी येवजणेच्या अंमलबजावणीत उच्चस्तरीय बसकेचें येजमानपण केलें. बसकेंत रस्तो सुरक्षेक प्रोत्साहन दिवपाक तळागाळांतल्या प्रयत्नांचे तांणी कौतुक केलें. देशभरांत रस्तो अपघातांत मरणाचें प्रमाण कमी करपाची तातडीची गरज तांणी अधोरेखीत केली. गडकरी हांणी म्हळें की रस्ते अपघातांक आळा घालप हें केंद्र सरकाराचें प्रमुख प्राधान्य आसा. सगळ्या राज्यांनी रोख रकमेचो वापर सुलभ आनी प्रमाणीत पद्दतीन करतले हाची खात्री करपाक मंत्र्यांनी भागधारकां मदीं समन्वय साधपाचेरूय भर दिला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आतां मुखावेल्यो खबरो. गोंयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्ले हांणी कला आनी संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हांकां मंत्रीपदावेल्यान काडून उडोवपाची मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केल्ली शिफारस स्विकारल्या अशी अधिसुचोवणी अवर सचिव श्रेयस डिसिल्वा हांणी जारी केल्या. काल राती हे विशीं मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हायती दिली. चित्रपट निर्माते सुरेश एरियट हांच्या देसी वून ह्या एनिमेशन चित्रपटान फ्रान्सातल्या एनएसी इंटरनॅशनल एनिमेशन फेस्टिवल 2025 सर्वोत्कृष्ट कमिशन फिल्मा खातीर ज्युरी पुरस्कार जिखून भारतीय एनिमेशनाक आंतरराष्ट्रीय स्तरार कौतुक मेळून दिला. ह्या चित्रपटाक हालींच मुंबयत जाल्ल्या वर्ल्ड ऑडियो व्हिडिओ आनी एंटरटेनमेंट समीट म्हळ्यार व्हिव्ज 2025 सर्वोत्कृष्ट चित्रपटाचो किताब मेळिल्लो. व्हिव्ज हो क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत भारतातल्या आघाडीचे एनिमेशन आनी डिझायन वळख प्लॅटफॉर्म. एनएसी सन्माना व्यतिरिक्त ह्या चित्रपटाक कान्स लायन्स 2025 फिल्म क्राफ्ट लायन्स श्रेणींतले गीत वेचला, जाका लागून भारताच्या एनिमेशन उद्देगा खातीर ही एक म्हत्वाची कामगिरी थारल्या. आकाशवाणी न्यूजाकडे उलयताना एनिमेशन चित्रपटाचे दिग्दर्शक सुरेश एरियट हांणी म्हळे की व्हिव्ज 2025 जिकिल्ल्यान क्रिएट इन इंडिया चॅलेंजाच्या पुराय चळवळीक प्रेरणा मेळ्ळी. व्हिव्ज 2025 भाग म्हणून माहिती आनी प्रसारण मंत्रालयान सुरू केल्ले क्रिएट इन इंडिया चॅलेंज हे भारताच्या सर्जनशील प्रतिभेक ओळखुपाक आनी जागतिक स्तरार उंचावपाक एक परिवर्तनकारी व्यासपीठ म्हणून उदेला. तांच्या उल्लेखनीय यशोगाथापैकी एक देसी ओन, जाका एनिमेशना खातीर जगातले सगळ्यात प्रतिष्ठीत व्यासपीठ म्हणून वळखतात, हो दुर्मीळ आणि स्मरकीय विजय भारतीय एनिमेशनाक जगाच्या नकाशार सुवात दिता. इस्रायलाच्या लष्करान इराणाचेर 3 हवाय हल्लो केल्ल्यान आनी इराणी अधिकाऱ्यांनी सततच्या बॉम्बस्फोटात मरण आयिल्ल्याची संख्या वाढत आसा अशें सांगलां. झूज सुरू जाल्ले उपरांत उण्यांत उणें 585 लोकांक मरण आयलां आनी 1300 परस चड जखमी जाल्यात. तातूंतले जायते नागरीक आसात असो इराणी अधिकारी आनी मानवाधिकार गटांचो अदमास आसा. अमेरिकेचे अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी इराणाक बिनशर्त शरण येवपाची मागणी करून आनी ह्या वाठारांत लष्करी तैनाती वाडोवपाची मागणी करून अमेरिकेचो सहभाग नाटकीय रित्या वाडयला. चीन, पाकिस्तान आनी रशियेच्या आदारान इराणाच्या विनंती प्रमाण फाल्यां न्यूयॉर्कात संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळ इराणाविशी आपत्कालीन बसका घेवपाचे आसात. नामनेचे पर्यावरणवादी, वन्यजीव तज्ञ आनी पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती चितंपल्ली हांकां अरण्य ऋषी म्हणून वळखताले. तांकां पिरायेचे 93 महाराष्ट्रांतल्या सोलापुरांत वयोमाना संबंदीत दुयेंसाक लागून मरण आयले. राना वन्यजीव आनी संवर्धन साहित्याक तांणी आपले जिवीत ओपले. मलेशियात आशियाई स्कॉश चॅम्पियनशिपांत काल राती कुचिंगा जपानाच्या टोमोटाका एन्डोचेर 3-0 जैत मेळून भारताचो वेलावन सेंथिलकुमारान उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलो. संवसारात 45 क्रमांकाचेर आशिल्लो सेंथिलकुमार आतां सर्तीतलो एकमेव भारतीय खेळगडो जाला. ताणें फाटले फेरयेंत चीनाच्या ली हेझेनाक हारायलो. सुरवातीच्या फेरयेंत सूरजचंद, आकांक्षा साळुंखे आनी शमिना रियाज भायर पडली, जाल्यार अनाहत सिंग 19 सर्तीत वांटो घेना, पूण फुडल्या सप्तकांत जावपी आशियाई दोट्टी स्कॉश चॅम्पियनशिपांत तो वांटो घेतलो. हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 पहिली मॅच काल चेन्नईत सुरू झाली. बायलांच्या सर्तीत हॉकी कर्नाटकान हॉकी केरळाक 7-0 हार घाली, जाल्यार हॉकी महाराष्ट्रान 5-0 जैत मेळून हॉकी हिमालयाचेर हार घाली. दादल्यांच्या विभागात हॉकी पंजाबान ली पुडुचेरी हॉकीचेर 3-2 आनी तामिळनाडूच्या हॉकी युनिटान केरळ हॉकीचेर 8-0 अशी मात केली. मेघालय, गंगेय पश्चिम बंगाल, झारखंड आनी ओडिशा हांगा कांय वाठारांनी पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान दिला. बिहार, छत्तीसगड, दर्यादक कर्नाटक, गुजरात, कोकण, गोंय आनी मध्य महाराष्ट्रान इशान्य राज्यांनी फुडल्या 2-3 दिसांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. मध्य प्रदेशांतल्या कांय वाठारांनी आयज गडगडपाची शक्यताय आसा असो अदमास आयएमडीन दिला. मजगतीं काल सांजवेळा दिल्ली एनसीआरांत पावस पडून उमाशेच्या खर उश्णतायेंतल्यान थाकाय मेळ्ळी. राष्ट्रीय राजधानींत आनी लागसरच्या एनसीआर वाठारांत शेनवारा मेरेन हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. फुडल्या 5 खातीर ह्या वाठारांत मध्यम पावस आनी गडगडाटी वादळाची शिटकावणी आयएमडीन दिल्या. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपली इतिहासीक आनी पयलेच खेपेची क्रोएशियाची अधिकृत भेटींत 4 समजिकायेच्या कबलातीचेर सय केल्या. इराण आनी इस्रायला मदीं सुरू आशिल्ल्या संघर्शांत इबाडिल्ली परिस्थिती लक्षांत घेवन भारतान इराणांतल्यान भारतीय नागरिकांक भायर काडपाक ऑपरेशन सिंधू सुरू केलां. सरकार ह्या वर्सा 15 ऑगस्टासावन 3,000 रुपयांचो फास्टॅग आधारीत वर्सुकी पास सुरू करता. मलेशियात आशियाई स्कॉश चॅम्पियनशिपांत जपानाच्या टोमोटाका एन्डोचेर 3-0 जैत मेळून भारताचो वेलावन सेंथिल कुमारान उपांत्यपूर्व फेरयेंत प्रवेश केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.